विविध भारती पुणे, माधवी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुण्यातील केशव शंखनाद पथकाच्या 1111 वादकांनी आज एकत्रितपणे शंखनाद करत विश्वविक्रमी मानवंदना दिली. संत ज्ञानेश्वर महाराजांचं 750वं जयंती वर्ष, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचं 375वं वर्ष, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 351वं वर्ष, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती, महात्मा ज्योतिबा फुले यांचं 135वं पुण्यतिथी वर्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष या सर्व ऐतिहासिक सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मंत्री चंद्रकांत पाटील, महंत योगी रोहतास नाथ महाराज, डॉ चेतनानंद महाराज पुणेकर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यात ठिकठिकाणी अभिजात मराठी भाषा सप्ताहाचं आयोजन केलं जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेनं आयोजित केलेल्या अभिजात मराठी भाषा सप्ताहात लोककलांवर आधारित कार्यक्रम आज सादर झाले. ढोलकी, डफ, पखवाज, दिमडी, हलगी, संबळ अशा पारंपरिक वाद्यांच्या जुगलबंदीनं आजच्या दुपारच्या सत्राचा समारोप झाला. धनगर समाज लढवय्या आहे, आरक्षण सुरक्षित ठेवायचं असेल तर धनगरांनी सर्व ओबीसी समाजाला एकत्रित करून त्यांचं नेतृत्व करावं असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात केलं. सकल धनगर समाजाच्या दुसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी अहिल्यारत्न पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं, तसंच आरक्षणासाठी उपोषण केलेल्यांचा सन्मानही करण्यात आला. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांना भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्यासाठी पुणे महापालिकेला प्रतिमीटर 6,096 रुपये द्यावे लागत होते, मात्र आता पुणे महापालिका वीज कंपनीकडून प्रतिमीटर केवळ 100 रुपये शुल्क आकारणार आहे. पण त्याचवेळी विद्युत वाहिनी टाकण्यासाठी रस्ते खोदल्यानंतर ते दुरुस्त करण्याची जबाबदारीही वीज कंपनीवर राहणार आहे. पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या धोरणाला मान्यता दिली आहे. स्वामी विवेकानंद विचार मंचातर्फे आयोजित नारी शक्ती सन्मान सोहळ्यात वैद्यकीय आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ अश्विनी अत्रे आणि डॉ वैदेही जंजाळे या दोन कर्तृत्ववान महिलांना गौरवण्यात आलं. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुण्याच्या विविध भागातील अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आकाशचिन्ह विभागाला दिले आहेत, मात्र बेकायदा जाहिरात फलकांवर कारवाई करताना महापालिकेकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. वारज्यात अशा जाहिरात फलकांवर महापालिकेनं कारवाई केल्यानंतर जप्त केलेले लोखंडी आणि लाकडी सांगाडे पुन्हा मांडववाल्यांना देण्यात आल्याची तक्रार काही स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. रक्त संकलन करण्यात महाराष्ट्रानं देशात अव्वल स्थान पटकावलं आहे. राज्यातल्या 36 जिल्ह्यांमध्ये 395 नोंदणीकृत रक्तपेढ्या आहेत, त्यापैकी 337 कार्यरत रक्तपेढ्यांनी यावर्षी 31 सप्टेंबर अखेर 16,46,000 रक्तपिशव्यांचं संकलन केलं आहे. यातील 99% रक्तसंकलन ऐच्छिक स्वरूपात झालं असल्याची माहिती ससून रुग्णालयाचे समाजसेवा विभाग प्रमुख डॉ शंकर मुगावे यांनी दिली. कृषी विभागानं शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महाविस्तार अॅप उपलब्ध करून दिलं आहे. या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषीविषयक सल्ला, हवामान अंदाज, बाजारपेठेतील आवश्यक माहिती मराठी भाषेतून उपलब्ध करून दिली जात आहे. तसंच या अॅपमधील चॅटबोटद्वारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरंही दिली जात आहेत. शेतकऱ्यांनी या महाविस्तार अॅपचा वापर करावा असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज महाराष्ट्रासह विविध राज्यातून 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. मागणी वाढल्यानं गाजर, हिरवी मिरची आणि सिमला मिरचीच्या भावात वाढ झाली. पावसामुळे पालेभाज्यांवर प्रतिकूल परिणाम झाला असून दर वाढले आहेत. नवरात्र आणि दसऱ्यानंतर फुल बाजारात मंदीचं वातावरण असून जवळपास सर्वच फुलांच्या भावात 20% घट झाली आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान 29 तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्या कमाल तापमानात आणखी थोडी वाढ होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. नमस्कार.